पुरुषः प्रकृतिस्थो हि भुङ्क्ते प्रकृतिजान् गुणान् कारणं गुणसंगोऽस्य सदसद् योनिजन्मसु। 13व्या अध्यायातल्या 21व्या श्लोकावरच्या ज्ञानेश्वर महाराजांच्या ओव्या आपण पाहत होतो।
प्रकृतिस्थ झालेला
प्रकृतीच्या ठिकाणी आश्रयाला आलेला पुरुष प्रकृतीच मी असं समजतो, आणि प्रकृतीचे जे गुण आहेत त्या गुणांना आपणच भोगतो आहोत अशा प्रकारचा भाव धरतो। प्रकृतीच्या ठिकाणी जी सुख दुःख पाप पुण्य लाभ अलाभ अशा प्रकारचे जे गुण आहेत वैशिष्ट्य आहेत, तसंच त्रिगुण आहेत सत्व रज आणि तम, पुरुषच प्रकृतीच मी असं मानून प्रकृतीच्या ठिकाणी राहून प्रकृतीच्या गुणांचा भोगता होतो। कारणम गुणसंकोस्य सदसत योनी जन्मसु, आणि गुणां वरचा जो संघ आहे त्या संघाचं निमित्त घेऊन तो पुन्हा पुन्हा जन्म आणि मृत्यू याच्या फेऱ्यात सापडतो। तसंच सद असत अशा प्रकारच्या विविध योनींमध्ये जन्म घेतो। जे अनंगू तो पेंधा, निकवडा नुसधा, जीर्णु अतिवृद्धा पासोनी वृद्धू, तया आड नाव पुरुषु, एरवी स्त्री ना नपुसकू, किंबहुना एकू निश्चयो नाही, तो अचक्षु अश्रवणु अहस्तु अचरणु, रूप ना वर्णु नाम आथी। अर्जुना, काहीची जेथ नाही तो प्रकृतीचा भरता पाही, की भोगणे ऐसयाही सुख दुःखांचे, तो तरी अकर्ता उदासू अभोक्ता, परी या पतिव्रता भोगवीजे। मागच्या वेळेला या ओव्यांवरच आपलं निरूपण झालेलं आहे। जिये ते अळू माळू रूपा गुणाचा चाळ ढाळू, ते भलतैसाही खेळू लेखा आणी, मा इये प्रकृती तव गुणमयी हेची नाव, किंबहुना सावे व गुण तेची हे। हे प्रतिक्षणी नित्य नवी रूपा गुणाचीच आघवी, जडातेही माजवी इयेचा माजू, नामे इये प्रसिद्धे स्नेहो या स्निग्धे, इंद्रिये प्रबुद्धे इयेचेनी। सर्व प्रकारची नाम या प्रकृतीमुळं प्रसिद्धीला आली। नाम रूप वर्ण आकार हा या प्रकृतीचा खेळ आहे। सर्व प्रकारचं जे प्रेम आहे ते प्रेम या स्निग्धे हिच्यामुळं प्रेममय झालेलं आहे। इंद्रिये प्रबुद्धे इयेचेनी, आणि इंद्रिय देखील जी प्रबुद्ध झालेली आहेत, शहाणी झालेली आहेत, ती हिचाच खेळ आहे। काई मन हे नपुसक की ते भोगवी तिन्ही लोक, ऐसे ऐसे अलौकिक करणे येचे। मन हे वस्तुतः नपुसक, ते मन असं म्हणतो। म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मन हे नपुसक असताना त्या मनाकरवी जीवाला तिन्ही लोकांचा भोग ही प्रकृती देते। ऐसे ऐसे अलौकिक करणे येचे, हे भ्रमाचे महाद्वीप मूर्तिमंत भ्रम हिच्यामुळे वाढीला लागलेला असा आहे। जणू भ्रमाचं महाद्वीप म्हणजे बेट ही प्रकृती होऊन राहिलेली आहे। हे व्याप्तीचे रूप विकार उमप या केले आणि या प्रकृतीनी अगणित विकार निर्माण केलेले आहेत। हे कामाची मांडवी मोहवनीची माधवी ये प्रसिद्धची दैवी माया हे नाव। प्रकृती हीच कामरूपी वेलीचा कोणी एखादा मंडप असावा अशी आहे। हे कामाची मांडवी हे मोहवनींची माधवी मोहरूपी वनामध्ये जसा वसंत ऋतू फुलून यावा तशी ही प्रकृती फुलून आलेली आहे। ये प्रसिद्धची दैवी माया हे नाम आणि दैवी माया हे हिचं प्रसिद्ध असं नाव आहेच आहे। सातव्या अध्यायामध्ये दैवी ही एषा गुणमयी मम माया दुरत्यया असं वर्णन आलेलं आहे। ही माया अत्यंत दैवी अशी आहे, परमात्म्यापासूनच निर्माण झालेली आहे। सांख्यांच्या परिभाषेमध्ये जिला प्रकृती असं म्हटलं जातं तीच वेदांत्यांची माया आहे। हिला दैवी माया असं नाव वेदांत्यांनी दिलेलं आहे। ही दैवी अशा करता म्हटली जाते की हिच्या ठिकाणी मोह निर्माण होतो। वस्तुतः एक वस्तू असताना त्याच्यावर दुसऱ्या वस्तूचा आभास निर्माण होतो, ज्याला विवर्त असं वेदांती म्हणतात। परमात्म स्वरूप असलेल्या जगतावर एक वेगळंच विश्व नावाचं वेगळाच पदार्थ भासायला लागला। परमात्म वस्तू असताना जगत या नावाचा पदार्थ भासायला लागला, याला माया असं म्हटलेलं आहे। समर्थ म्हणतात ना, अरे जे झालेची नाही त्याची वार्ता पुससी काही। खरं म्हणजे वेगळं परमेश्वरापेक्षा असं इथं काही झालेलं नाही, तरी देखील जे झालेलं दिसतं। जर झालं नाही असं म्हटलं तर आमच्या मनाला ते दिसतं, आमच्या इंद्रियांना ते जाणवतं, स्पर्श करू शकतो। डोळ्यांना इथं वेगळ्या वेगळ्या प्रकारची रूपं दिसतात, प्राणी दिसतात, पक्षी दिसतात, निसर्ग दिसतो, स्त्री पुरुष असा भाव दिसतो। परमात्मा सोडून सर्व काही दिसतं। अशा प्रकारे मूळ परमात्म वस्तू असताना त्याच्यावर जो दुसराच आभास होतो त्याला माया असं म्हणतात। अशा प्रकारचा आभास निर्माण कसा होतो असं म्हटलेलं आहे की हा आभास निर्माण होणं हा इंद्रियांच्या अज्ञानाचा परिणाम म्हणून आभास निर्माण होतो। आपली जी इंद्रिय आहेत ही इंद्रिय जीवाला शरण अशी आहेत आणि जीव परमात्म्यापासून वेगळा पडलेला आहे असं असल्यामुळं इंद्रियांच्या ठिकाणी एक अज्ञान आहे। जे जीवाच्या ठिकाणी अज्ञान आहे, आपण परमेश्वरापेक्षा वेगळे आहोत असं, तोच अबोध इंद्रियांच्या ठिकाणी आहे। पण वस्तुतः जर परमात्म्यापासूनच सर्व विश्व निर्माण झालं, एवढंच नव्हे तर परमात्माच विश्व आहे, तर इंद्रियांच्या ठिकाणी हे हा अबोध आला तरी कुठून? कारण इंद्रिय देखील परमात्म्यापासूनच निर्माण झाली। जसं सगळं जगत परमात्म्यापासून निर्माण झालं तशी इंद्रिय देखील परमात्म्यापासून निर्माण झाली. मग इंद्रियांच्या ठिकाणी हे अज्ञान आलं कसं? यालाच दैवी माया असं म्हणतात. असं म्हणून हा विषय वेदांती मंडळींनी थांबविला. वस्तुतः इंद्रियांच्या अज्ञानामुळं परमात्म्यापेक्षा अन्य वस्तू, वेगळी वस्तू जगत या नावाची दिसते. आणि जी दिसते ती वस्तुतः तशी नसताना देखील इंद्रिय, मन, बुद्धी याच्या सहित आपण सर्व त्याच्यामध्ये अडकतो, फसतो. ते खरं आहे असं मानतो. किती खरं आहे असं मानतो बघा ना. ज्या घरामध्ये आपण राहतो किती खरं वाटतं ते घर. आता जी ही नवीन घरं झालेली आहेत याच्या आधीच्या पिढीनी जुने वाडे पाहिलेले आहेत. हे जे वाडे, त्याच्यामध्ये किती लोक हे घर आपलं असं समजून राहत होते. आमचे वडील राहत होते, त्यांचे वडील राहत होते, त्यांचे वडील राहत होते. हा नानांचा वाडा तर पेशवेकालीन आहे ना. आता तो कमी कमी होत गेला असेल. पेशवेकालीन वाडा. तिथं वर बसून सावकारी चालत असे. किती लोकांनी हे घर आपलं मानलं असेल. वस्तुतः 5-50 वर्ष आपण त्या घरामध्ये राहतो पण सगळं खरं वाटतं. आणि जेव्हा जातो तेव्हा असं समजतं की हे आहे ते जाग्यावरच राहतं आणि आपण मात्र निघून जातो. नागपूरच्या भाषेमध्ये लावलाय का तिथं, चालले जातो. मोबाईल ठेवला असेल तर त्यांना बरं वाटेल. चालले जातो असं म्हटल्यावर आपण तर निघून जातो, या जीवनातूनच निघून जातो. परवा आम्ही तिकडून येत होतो, सूर्या हॉस्पिटलकडून येता येता तो नाना वाडा कधी आत गेलेला नव्हतो तर आत गेलो. केवढा मोठा वाडा, शनिवार वाड्याला लागून बांधलेला, मध्ये एक फक्त रस्ता आणि सगळ्या देशाचं राजकारण तिथं चालत असे. कुठं गेले ते सगळे लोक? याला दैवी माया असं म्हटल्याखेरीज गत्यंतर नाही. म्हणून हे कामाची मांडवी, मोहवनींची माधवी, ये प्रसिद्धची दैवी माया हे नाव. हिला प्रसिद्ध असं दैवी माया असं नाव शास्त्रांनी दिलेलं आहे. ही दैवी कशा करता झाली? परमात्म्यापासून निर्माण झाली म्हणून दैवी, पण तरी देखील माया. या मा सा माया असं म्हटलेलं आहे. जी वस्तुतः नाहीच तिला माया असं नाव दिलेलं आहे. हे वाङ्मयाची वाढी, हे साकारपणाची जोडी, प्रपंचाची धाडी अभंग हे. या प्रकृतीपासून किंवा मायेपासूनच सगळी शब्दसृष्टी वाढलेली आहे, वाढत गेलेली आहे. वस्तुतः शब्द आणि त्या शब्दाचा संकेत या सगळ्या इतक्या काल्पनिक गोष्टी आहेत, पण त्यांनी आपला किती उत्तम व्यवहार चाललेला आहे काहीच अडत नाही. काल्पनिक अशा करता की त्या शब्दाला प्रकाशकत्व आणि वस्तू निदर्शकत्व हे जे सामर्थ्य आलं, हे सामर्थ्य मुळातच कल्पनेचं आहे, मायेमधलं आहे, प्रकृतीमधलं आहे. कोणत्याही शब्दाचा जर आपण उच्चार केला तर काही अक्षरांचा समुदाय म्हणून जो शब्द तयार होतो त्याला तसा अर्थ काहीही नाही, काहीच नाही। कोणत्याही शब्दाला म्हटलं तर काही अर्थ नाही, आपल्या नावाला देखील तसा काही अर्थ नाही। पण काही नावांचा समुदाय एकत्र आला, त्या समुदायाचा एक अर्थ कल्पिला गेला, एक शास्त्र निर्माण झालं आणि त्या शब्दांना अर्थ प्राप्त झाला। त्यातल्या त्यात वेदातले शब्द, उपनिषदातले शब्द ज्ञान प्रदान करणारे असे आहेत, म्हणजे त्या शब्दांची देखील गंमत निर्माण झाली। आत्मा रेवा द्रष्टव्यः श्रोतव्यः मंतव्यः निदिध्यासितव्यः इति, असं म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर काही उभं राहतं ना, आणि जे उभं राहतं ते परमार्थ ज्ञान उभं राहतं। आणि स्वामीजी म्हणायचे की घासलेट पेट्रोल डिझेल असे शब्द समूह सांगायचे, साखर रवा गहू यांनी काय उभं राहतं, संसार उभा राहतो आमच्या समोर। आणि तेच जर एखादी उत्तम कादंबरी वि स खांडेकरांची अथवा नासी फडक्यांची जर तुम्ही घेतली तर ते असं म्हणत असत की त्या कादंबरीतली नायिका आपलं स्नान आटपून मग तिचं स्वतःचं काय आवरून दिवाणखान्यात येते एवढं वर्णन करण्यासाठी तीन तीन पानं खर्च होतात, शब्द सगळे, पण या शब्दातून एक वेगळाच ध्वनी ध्वनित होतो। काही शब्द हे अत्यंत पवित्र तर काही शब्द पूर्ण अपवित्र, कसे काय झाले? सगळं काम या प्रकृतीचं आहे, सगळं काम या मायेनी केलं। काही काही नावं देखील पूर्ण बाद झाली, कोणी ठेवली असतील मला माहिती नाही, कदाचित ठेवलीच नसतील इतिहासात। दुःशासन हे नाव एकदाच कदाचित ठेवलं गेलं असेल, पुन्हा ठेवलंच गेलं नाही। आमचे एक नातेवाईक होते, त्यांचा मुलगा दिसायला अतिशय देखणा होता, एका लग्न समारंभामध्ये ते माल भेटले, मी म्हटलं तो त्याचं नाव, तो आला नाही का? आलाय ना, म्हणाले, ते बाहेर बघा, झब्बा आणि पायजमा घालून तो दुःशासनासारखा दिसतोय ना, तो आहे म्हणाले। तेही असे नाटकात काम वगैरे करणारे, पण हे दुःशासन नाव पुन्हा ठेवलंच गेलं नसेल, निश्चित ठेवलं गेलं नसेल। दुर्योधन हे नाव पुन्हा ठेवलं गेलं नसेल, आणि राम हे नाव किती वेळा ठेवलं गेलं? अनेक वेळेला, कैक वेळेला राम कृष्ण ही नावं ठेवली गेली। खरं म्हणजे काय, अक्षरांचे समुदाय एकत्र होऊन जी नावं तयार होतात त्या नावांमुळे देखील केवढे संकेत निर्माण झाले। ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की हे सगळं काम मायेनी केलं, प्रकृतीनी केलं। हे वाङ्मयाची वाढी, हे साकारपणाची जोडी, याच्यातून वाङ्मय वाढतं, अति वाढतं। आता तर मी असं ऐकतो की इंटरनेट उघडलं की ज्ञानाचं भांडार तुमच्या समोर आलेलं असतं, ऐकतो। म्हणजे नुसते संकेत ठरले नाहीत तर त्या संकेतावरून जे भाषा ठरली, भाषा देखील किती मौजेची ठरली। प्रत्येक भाषेमध्ये व्याकरण आहे, त्या व्याकरणाचे नियम आहेत, कोणी आणि कसे घातले, केले प्रयत्न आणि भाषा ठरली। आमच्या ऑफिसमध्ये कानडी गृहस्थ होते, ते म्हणाले सगळ्यात बोगस भाषा मराठी भाषा आहे. एक लाकूड उभं केलं की त्याला तुम्ही खांब म्हणता, असं वर अंथरलं की तुळई म्हणता, काही नियमच नाही. ते दार म्हणता म्हणजे नपुसक, ती खिडकी म्हणता म्हणजे स्त्रीलिंगी. त्या वाहना म्हणता स्त्रीलिंगी, ते जोडे म्हणता नपुसकलिंगी. कोणताच नियम भाषेला नाही. आणि आम्हाला हसता, कारण ते म्हणायचे ना ते तुमचं ते मित्र आलेलं होतं, अशा प्रकारे ते सुरुवातीला बोलायचे. तुमच्याकडे ते कोणीतरी येऊन गेलं असं ते म्हणायचे. ते म्हणायचे की महाकठीण आहे, तुम्हाला हे कळतं कसं की इथं स्त्रीलिंगी वापरायचं, इथं पुल्लिंगी वापरायचं, इथं नपुसकलिंगी वापरायचं. एकाच लाकडाचे दोन तुकडे केले तर एक विट्टी म्हणता, दुसऱ्याला दांडू म्हणता. एक स्त्रीलिंगी म्हणता, एक पुल्लिंगी म्हणता. कोणी बनवले भाषेचे नियम आणि मराठी भाषिकांना हे सहज समजतात कसे? अभिजात भाषा नाहीये म्हणायचे. अभिजात भाषा ती की जी भाषा ज्या भाषेमध्ये व्याकरणाचे नियम बदलत नाहीत. स्त्रीलिंगी, पुल्लिंगी, नपुसकलिंगी काहीतरी प्रकार असायला पाहिजे का नको असं म्हणायचे वैतागून. आणि मग नंतर पुण्यातच घर घेतलं, चांगले मराठी बोलायला लागले. आता त्यांना कसा अंदाज यायला लागला, आता ते चुका कशा करत नाहीत, ते रिक्षा का नाही म्हणत, ती रिक्षा का म्हणतात, समजायला लागलं त्यांना कशी वापरायची. ही वाङ्मयाची जी वाढी आहे, ही वाढी सगळी कल्पनेतून, हे वाङ्मयाची वाढी, हे साकारपणाची जोडी, या प्रकृतीला साकारता आहे. आकार निर्माण झाला, त्या आकाराबरोबर रूपाच्या कल्पना निर्माण झाल्या. चांगलं वाईट दृष्टीचा भाव निर्माण झाला. आणि मग आपल्या इथं भारतामध्ये ज्याचं नाक सरळ आहे, माझं नाक नाहीये, पण ज्याचं नाक सरळ आहे टोपदार, ते नाक चांगलं समजलं जातं. तर अजून थोडे तुम्ही उत्तरेला चीनच्याही पुढे गेला की बसकं नाक असेल ते सौंदर्याचं लक्षण ठरलं जातं. कसं काय? या साकारपणाबरोबर रूपाची जोडी आली आणि ती जोडी देखील कल्पना परत्वे बदलते आहे, ही गंमत आहे. आपल्या इथले केंद्रातले एक तिकडं आफ्रिकन कंट्रीमध्ये नोकरी करता म्हणून गेलेले आहेत, त्यांनी मला परवाच फोनवर सांगितलं की नाजूक ओठ असणं हे आपल्याकडे सौंदर्याचं लक्षण समजलं जातं, बारीक जीवनी, नाजूक ओठ. आणि तिकडं बायका आपल्या ओठांना वजन, दगड किंवा असं वजन लावतात आणि ते जाड जाड करून घेतात, कारण तिथं जाड ओठ हे सौंदर्याचं लक्षण आहे. आणि त्याप्रमाणे सगळे धावतात, त्या त्या ठिकाणी ते ते लोक धावायला सुरुवात करतात. जिथं जशी कल्पना असेल तसं आपण व्हावं असं वाटायला लागतं. सौंदर्याची एक कल्पना नाही, पण सौंदर्याबरोबर जोडी निर्माण झाली. त्याही विविध ठिकाणी विविध प्रकारच्या कल्पना आहेत. या साकारपणाला खरी जोडी निराकाराची आहे. निराकार आधार ब्रह्मादिकांचा, निराकाराच्या जोडीनी साकार आहे. रामकृष्णांकडे ते महेंद्रनाथ म्हणजे म या नावानी त्यांनी रामकृष्ण वचनामृत लिहिलं, मास्टर म्हणून स्वतःचा उल्लेख केला एम. ते गेले तेव्हा रामकृष्णांनी त्यांना विचारलं की बरं, तुमचा साकारावर विश्वास आहे का निराकारावर विश्वास आहे? ते आर्य समाजाशी थोडेसे संबंधित होते आणि जे साकार आहे ते नाशिवंत आहे आणि निराकार हे शाश्वत आहे, अशा प्रकारचा विचार त्यांनी ऐकलेलाही होता. आणि त्यांनी असं ते असं समजले की रामकृष्णांना आपण हेच सांगू, त्यामुळे म्हणाले की माझा निराकारावर जास्त विश्वास आहे। रामकृष्ण म्हणाले निराकारावर विश्वास असला तरी साकार देखील खरा आहे, जो साकार झालेला आहे तोच निराकार झालेला आहे, जो सगुण झालेला आहे तोच निर्गुण झालेला आहे। त्यांना मोठं आश्चर्य वाटलं, जो साकार झालेला आहे तोच निराकार कसा झालेला आहे? पण आपल्या ही साकारतेमध्ये निराकाराची जोडी आहे। तुम्ही मला पाहता म्हणजे काय बरं पाहत असाल? नाक, डोळे, उंची, रंग, नाव, याच्यापेक्षा अधिक तुम्ही मला काय पाहू शकाल आणि मी तरी तुम्हाला काय पाहू शकेन? तुम्हाला माझं मन दिसतं, माझी बुद्धी दिसते, माझं अंतःकरण दिसतं, जे प्रकृतीचे गुण आहेत पण अव्यक्त आहेत, व्यक्त प्रकृतीचेच अव्यक्त गुण ते देखील दिसत नाहीत। आणि व्यक्त प्रकृती आणि त्याच्याबरोबर असणारे जे अव्यक्त गुण आहेत त्याचाही आधार असणारं असं जे शुद्ध जाणीव स्वरूप आहे ते तर मुळीच दिसत नाही। आणि म्हटलं तर साकाराच्या अंगाने तेच तर दिसत असतं। आपण चालतो ते कशाचं लक्षण आहे? आत तो शुद्ध जाणीव स्वरूप आहे म्हणून आपण चालतो। तुकाराम महाराज विचारतात ना, चालते शरीर कोणाची आहे सत्ते? म्हणून शरीर चालताना तो निराकारच खरा दिसतो, बोलत असताना तो निराकारच दिसतो, ऐकत असताना तो निराकारच दिसला पाहिजे, मन चिंतन करत असताना, विचार करत असताना निराकाराच्या अधिष्ठानावर तर मन चिंतन करतं। हे साकारपणाची जोडी निराकाराला साकाराची जोडी लागून गेलेली आहे। प्रपंचाची धाडी अभंग आहे, तसंच जीवावर प्रपंचाची धाड घालणारी अशी ही प्रकृती आहे। स्वामीजी म्हणायचे की थोडा मोठा झाला, 20-22-25 वर्षांचा, कि मग आता तू लग्न कर असं कोणी सांगायची गरज नाही। आता तर आधीच ठरवून टाकलेलं असतं, पण तुम्ही लग्न करा हा उपदेश होऊ शकत नाही, कारण ही काही सांगण्याची गोष्ट नाही। जीवावर प्रकृतीने घडलेली ही धाड आहेच, प्रपंचाची धाडी अभंग आहे आणि ही धाड ओळीनी येत राहते, सतत सातत्याने धाड पडतेच आहे जीवावर प्रपंचाची। लग्न झालं, पुण्यात कॉट बेसिसवर राहत होता, लग्न ठरलं म्हणून 15 दिवस आधी एक खोली घेतली। लग्न झाल्यानंतर घरी जेवायला जर जायचं म्हटलं तर ताटं नव्हती, कित्येकांच्या प्रपंचाची अशी स्थिती असते, ताटं नाहीत, भांडी नाहीत, आहेत गावी आहेत, आई वडील राहतात, पण इथं काही नव्हतं। दुसऱ्या दिवशी तुळशीबागेत जातो आणि ताटं, वाट्या, भांडी, पातेली, काय जे असेल ते सगळं घेऊन येतो। आणि मग त्याचं तुळशीबागेत जाणं हे चालूच राहतं। परवाच कशा करता तरी आम्ही गेलो ते मायक्रोवेव्ह मध्ये कशा करता गेलो, तिथं ते नवीन डाव दिसायला लागले, चमचे दिसायला लागले, वेगळे वेगळे आकार, त्याची उपयोगिता। वेगळ्या प्रकारचे चिमटे, गरम झालेली भांडी एकदम टेबलला झळ पोचू नये म्हणून त्याच्या खालच्या ताटल्या, कप त्यांचे शितोळे काका म्हणतात, आज आलेले दिसत नाहीयेत, ते म्हणतात मायानगरी आहे ही। इथं आमच्याकडे बायका एक वस्तू घ्यायला येतात आणि चार वस्तू घेऊन जातात। आणि ते कसं होतं, आपल्याला एवढं घ्यायचं म्हणजे एवढंच तिथं ते म्हणाले आम्ही मांडूनच ठेवलेलं असतं, त्यामुळे एकाचे शेजारी दुसरं तिसरं चौथं वर खाली टांगलेलं सहज घेऊन जातात म्हणाले। आणि हे घरी घेऊन जाण्याची क्रिया अव्याहत चाललेली आहे। प्रपंचाची धाडी अभंग आहे। रिटायर झाल्यानंतर कितीतरी मंडळी परत नोकरी करतात, प्रपंचाची धाड काही तशी सुटत नाही। तुमच्यासारखी मंडळी ज्यांना काही व्यवधान लागलेलं आहे, समजलेलं आहे, अशी मंडळी सोडून द्या। पण ती व्यक्ती म्हणते की केवळ वय माझं पूर्ण झालं का, 58 भरलं म्हणून मी या संस्थेतून बाहेर पडलो, सोडायला लागलं मला, पण मी कुठेतरी परत नोकरी करेन। जे काही व्याज येत आहे आणि पेन्शन मिळते आहे ते सगळं मिळून, मला आमच्या ऑफिसमधल्या एकांनी सांगितलं की ते सगळं मिळून त्यांना व्याज आणि पेन्शन मिळून 22,000 रुपये मिळत होते, थोडे थोडके नाही 22,000 रुपये। पण ते म्हणाले कंकरंट ऑडिटला मी जॉईन झालो, फार खर्च येत नाही हो दोघांना, म्हणाले 7,000 पुरतात, 7,000 महिना सगळे शिल्लक पडतील। मी मनात विचार करत होतो की शिल्लक ठेवून करणार काय आहे, किती काळ शिल्लक म्हणून काय करणार काय या पैशाचं, पण त्याला हात नको लागायला, या 7,000 वरच्या वर होऊन जाऊन देत। म्हणून प्रपंचाची धाडी अभंग आहे, सतत प्रपंचाची धाड या जीवावर पडलेलीच आहे, ती चुकत नाही, सुटत नाही। कळा येथूनी झाली, या सगळ्या 64 कला या प्रकृतीतून निर्माण झालेल्या आहेत, आणि या कलांनी केवढं जीवन समृद्ध झालंय आपलं। तुम्ही लावा ना ते सगळे चॅनल्स जे आहेत, आमच्या घरी नाहीयेत पण काय MTV, केवढ्या कला। तुमचा वेळच वेळ जातो, वेडे होऊन जाता, ऍडिक्ट होता। पुढे पुढे अशी स्थिती होते की ते आपलं समोर नाचतं काही राहिलेलं परं, याचं तिथं लक्ष असो नसो तो आवाज आला पाहिजे आणि चित्र हल्ली पाहिजेत। चांगल्याही कला आहेत, पण सगळ्या कला या प्रकृतीतून निर्माण झालेल्या आहेत। त्या वापरल्या कशाकरता जातात ही गोष्ट निराळी, पण आपल्याकडे ज्या कला आहेत त्या कला देखील एक वेळ अशी होती की त्या परमेश्वराकडे घेऊन जाण्याचं साधन म्हणून समजल्या जात होत्या। नृत्य कला असेल तर परमेश्वराकडे घेऊन जाण्याचं साधन, पण अडचण अशी आहे की अबोध असलेल्या जीवाला, अबोधामध्ये असलेल्या जीवाला एकट्याने नृत्य करून भागत नाही, कोणीतरी पाहणारा जर नसेल तर रस येत नाही नृत्य करण्यामध्ये। ते करावं आणि कोणीतरी पाहावं। परमेश्वराकरता नृत्य करायचं म्हणजे मीराबाईंसारखं देवळात नाचायचं कोणी नसताना। कोणी नसताना नाचणं किंवा गाणं किंवा वाजवणं याची कल्पनाच नाही। याचं कारण प्रकृतीच, जीवाला असलेला अबोध हेच त्याचं कारण आहे। केवळ भगवंताकरता गाणं, म्हणून या ज्या कला आहेत त्या कला शेवटी प्रपंचाच्या धाडीमध्येच आपल्याला नेऊन टाकतात। काहीतरी एक कला असावी म्हणून तबला शिकतो, पेटी शिकतो, मग नंतर वाजवायला जातो, बिदागी घेऊन यायला लागतो, अजून प्रगती केली तर अजून मोठी बिदागी, आवाज चांगला आहे म्हणून गाणं शिकतो, गाणं शिकला म्हणून चार लोकांमध्ये गातो, चार लोकांमध्ये गातो म्हणून कुठेतरी त्याला बोलवणं येतं, मग पैसे घेऊन गायला सुरुवात करतो. या सगळ्याचा शेवटी पैशाशी संबंध जोडला जातो आणि पैशाचा प्रपंचाशी. प्रपंच जर नसता तर पैशांनी काय केलं असतं? कळा येथूनी झालिया, विद्या येच्या केलिया, हिच्यामुळे सगळ्या विद्या निर्माण झाल्या. 14 विद्या हिच्यातूनच निर्माण झाल्या. आणि त्या विद्या निर्माण होण्यासाठी म्हणून केवढे कष्ट घेतले असतील. मध्यंतरी मला आपल्या विलास दादांनी, जे बरीच वर्ष झाली मला वाटतं, तो एक भृगुसंहिता म्हणून ग्रंथ प्रकाशित झाला, किती 12-1 वर्ष निश्चित झाली असतील, तेव्हा तो ग्रंथ दाखवला तर आपल्या सगळ्यांच्या पत्रिका त्याच्यात सापडतात. म्हणजे या विश्वाची जी गती आहे आणि त्या गतीप्रमाणे पृथ्वीचीही जी एक गती आहे त्या गतीप्रमाणे आणि प्रत्येक ग्रहाची गती आहे त्या गतीप्रमाणे जे बदलणारं खगोलशास्त्र आहे, त्यामुळं तुमच्या पत्रिकेत देखील प्रत्येक काही काळानंतर ग्रह वेगळ्या वेगळ्या ठिकाणी पडतात. म्हणजे आत्ता जन्म झाला, नंतर काही काळांनी झाला, आणि काही काळांनी झाला, तर ग्रह वेगवेगळ्या ठिकाणी पडतात. पण हे पुन्हा एकदा रिपीट होतं, एकदा हे चक्र होतं आणि पुन्हा तसंच फिरतं. तर या सगळ्या चक्राचा अभ्यास करून प्रत्येक कुंडली लिहून काढणं हे भृगूंनी काम केलं आणि त्याचं जातक त्यांनी वर्तवलं. आपल्या जन्माची जी ग्रहस्थिती होती त्या गणिताचा अंदाज घेऊन त्यांनी सगळ्या पत्रिका निर्माण केल्या. प्रत्येक वेळेचा त्यांनी अंदाज घेतला, गणित मांडली, किती पत्रिका निर्माण केल्या असतील. आणि आम्ही गंमत म्हणून पाहिल्या, खरंच मिळतात का? तर खरंच मिळतातच. एका विद्येचं मी तुम्हाला सांगतोय, हे सगळं प्रकृतीनी निर्माण केलं. विद्या इयेच्या केलिया, इच्छा ज्ञान क्रिया वियाली हे, आणि कामरूपी मांडव त्याच्यामध्ये, मोह रूपी वनामध्ये आलेली पालवी वसंत ऋतू, सर्व प्रकारचं वाङ्मय शब्द सामर्थ्य. विनोबा म्हणतात की घोडा या शब्दाला काय अर्थ आहे? घला एक, कान्हा एक, मात्रा ड आणि एक कान्हा. तो घोडा खरा त्या शब्दात नसून तबेल्यात बांधलेला आहे म्हणतात. तो जर पाहायचा असेल तर तबेल्यात जाऊन पाहायला लागतो, तिथं तो बांधलेला आहे, शब्दात बांधलेला नाहीये. म्हणून तर वेगळ्या वेगळ्या भाषेत त्याचे वेगळे वेगळे शब्द आहेत. पण हे सगळं कल्पनेतून निर्माण झालं. वाङ्मयाची केवढी मोठी वाढ झाली आणि निराकाराबरोबर साकार याची जोडगोळी, आकाराबरोबर रूप याची जोडगोळी, अशा कितीतरी जोड्या निर्माण झाल्या. जीवावर प्रपंचाची अविरत धाड या प्रकृतीमध्ये पडायला सुरुवात झाली. सगळ्या 64 कळा या प्रकृतीमधून निर्माण झाल्या, 14 विद्या प्रकृतीमधून निर्माण झाल्या. पुढे ते असं म्हणतात की इच्छा ज्ञान क्रिया वियाली हे, आणि मग ही मात्र फार मोठी प्रसवली. प्रत्येकाच्या कामना वेगळ्या आणि त्या कामनांचे विषय आहे ते बाहेर आहेतच. प्रत्येकाचं ज्ञान वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातलं आणि त्या ज्ञानाचे विषय आहेत, त्याची शास्त्र तयार झाली. प्रत्येकाची कर्म वेगळी वेगळी. अशा प्रकारे ही प्रकृती प्रसवली व्याली हे नादाची टाकसाळ, याच्यातूनच नाद ध्वनी सूर ताल लय या प्रकृतीमधून निर्माण झालं हे नादांची टाकसाळ। काही ध्वनी आवडते ठरले, काही ध्वनी न आवडणारे ठरले। एकाच वाद्यातून आवडणारे ध्वनी काढता येतात, न आवडणारे, एकाच वाद्यातून दुःख देणारे, भेसुरता दर्शक, आनंद दर्शक, दुःख दर्शक, सगळे ध्वनी काढता येतात। हे चमत्काराचे वेळाऊळ, किंबहुना सकळ खेळू येचा। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जास्त काय सांगायचं, सगळा खेळ या प्रकृतीचा आहे। जे उत्पत्ती प्रलयो होत ते इयेचे सायं प्रात, हे असो अद्भुत मोहन हे। जे उत्पत्ती आणि प्रलय होतात, उत्पत्तीच्या वेळेला सगळं विश्व निर्माण होतं, मम योनिर्महद्भूतो, माझ्यातून हे महत आणि सगळी भूत मात्र निर्माण होतात। जेव्हा उद्भव होतो, उत्पत्ती होते, तेव्हा हिच्यातून उत्पत्ती होते, आणि जेव्हा प्रलय होतो तेव्हा हिच्यामध्ये प्रलय होतो। ते इयेचे सायं प्रात, एकाच वस्तूचे या प्रकृतीचेच कोणी प्रात आणि कोणी सायं असे आहेत। उत्पत्ती होते तेव्हा प्रातः काल आहे या प्रकृतीचा, आणि ती नाहीशी जेव्हा होते, प्रलय जेव्हा होतो, जग विश्व नाहीसं होतं, तेव्हा ही प्रकृती नाही अशी होते की काय? ही असतेच, हिची सायंकाळ झालेली असते एवढंच। ती अव्यक्तात लीन होते आणि अव्यक्त स्वरूपामध्ये राहते। परत जेव्हा व्यक्त विश्व निर्माण होतं तेव्हा ती परत व्यक्त दशेला येते। आपण जे सगळे आहोत, आपल्याला जर बोध झाला तर या जन्मात सुटू, आणि या विश्वाच्या अंतापर्यंत जर जीवाला बोध झाला नाही एखाद्या, तर तो पुन्हा पुन्हा जन्म घेईल, आणि जर विश्वच नाहीस भिल तर तो जीव अव्यक्तामध्ये लीन होईल, आणि पुन्हा जेव्हा विश्व निर्माण होईल तेव्हा तो क्रम आहेच। तेव्हा या अव्यक्तातूनच जे व्यक्त होतं तेव्हा तो परत जीवदशेला येईल, ते संस्कार परत घेऊन येईल। जीवाची सुटका नाही। जे उत्पत्ती प्रलयो होत ते इयेचे सायं प्रात, हे असो अद्भुत मोहन हे। फार विलक्षण मोह घालणारी अशी ही माया आहे। ज्ञानेश्वर महाराजांनी फार बहारदार वर्णन केलेलं आहे, पण आपण जागे व्हावं म्हणून वर्णन केलेलं आहे। या मायेमध्ये अथवा प्रकृतीमध्ये न सापडावं म्हणून हे वर्णन आहे। विवेक धरता यावा म्हणून हे वर्णन आहे। आपण ते पुढच्या वेळेला बघू, पण पुढच्या सोमवारी आपला सत्संगाचा दिवस आहे, साधकांच्या प्रश्नांना उत्तरं, एखादं मनोगत असं त्याचं स्वरूप असतं, एखादी छोटीशी साधना। आपण 8:30 वाजता पुढच्या सोमवारी इथं एकत्र येणार आहोत, 8:30 ते 9:30 असा सत्संगाचा कार्यक्रम होईल, त्यामुळं त्याच्या पुढच्या सोमवारी याच्यावरचं निरूपण होईल। हरि ओम तत्सत्। विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत। ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्विद्धनम्। ॐ शान्ति शान्ति शान्ति। बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर।